नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली। भावातली ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं आरजे शंकर नेत्र रुग्णालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। देशाच्या आरोग्य रणनीतीचे 5 स्तंभ त्यांनी यावेळी सांगितले। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली। त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी इथून निवडणूक लढवणार आहेत। शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते। राज्यात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचं नुकसान झालं आहे। अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे। काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची नोंद झाली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।